चीनीमंडी.com पॉडकास्ट। अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझर उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांना हवी आहे निर्यातीची परवानगी। उत्तर प्रदेशामध्ये हँड सॅनिटायझर निर्माण क्षमता प्रतिदिन 3 लाख लिटर पोचली आहे आणि आता साखर कारखान्यांनी अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझर निर्यातीची परवानगी मागितली आहे। केंद्र सरकारने कोरोनाच्या फैलावाला नियंत्रित करण्यासाठी घरगुती बाजारातील उपलब्धता तशीच ठेवण्यासाठी 6 मेला अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरच्या निर्यातीवर प्रतिबंध घातला होता। गैर अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरच्या निर्यातीसाठी परवानगी दिली गेली आहे। सध्या UP मध्ये 87 प्लांट व्यावसायिक रूपात हँड सॅनिटायझरची निर्मिती करत आहेत, ज्यापैकी 37 स्टँड लोन सॅनिटायझर प्लांट, 27 साखर कारखाने आणि 12 डिस्टलरी आणि 11 स्वतंत्र प्लांट आहेत। काही प्रमुख खासगी क्षेत्रातील साखर निर्मात्यांनी ज्यांनी अतिरिक्त हँड सॅनिटायझर उत्पादन स्थापित केले आहे त्यांनी ठोक उत्पादनावर लक्ष ठेवून निर्यात परवानगीसाठी निवेदन केले आहे। उत्तर प्रदेशामध्ये हँड सॅनिटायझर प्लांटला आता विदेशी खरेदीदारांकडून व्यापाराची चौकशी होत आहे, पण निर्यातीवर विचार करण्यापूर्वी सरकार घरगुती बाजारांमध्ये पुरेसा पुरवठा निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे।